मॅडम वडधामना रोडवर एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे.
नंबर
घे, नंबर नंबर घे. हा बोलिये. हा नंबर, हा 2 मिनिट,
एक घडी इनको देतो. नंबर बता, नंबर सांगा.
अरे मॅडम तुम्ही ट्रान्सफर करा ना, काय बोलताय तुम्ही असा. ट्रान्सफर करा फोन तिकडे, इथे फोन लागत नाही. एकदा तुमचा फोन लागत नाही, 8 लोक मरण पावलेले इथे, 8 लोक.
बरोबर आहे सर,
मग तुम्हाला ट्रान्सफर करायला पाहिजे ना. दुसऱ्यांचा फोन नंबर दिलाय, मग कसली इमर्जन्सी सेवा.
अरे ते फॅसिलिटी नाहीये इकडे,
फॅसिलिटी नाही तर करा ना तुम्ही. त्यांना फोन लावा किंवा अँब्युलन्सला फोन लावा. तुमचा फोन किती वेळ वाजता ट्राय करतो. अँब्युलन्सचा फोन लावा.
एवढी अंगात आल्यासारखी एकदमच.